गणना अध्याय 20। इस्रायलचे लोक सीनच्या वाळवंटात पहिल्या महिन्यात आले, त्यांनी कादेशला मुक्काम केला। मिर्याम तेथे मरण पावली आणि तिला तेथेच पुरण्यात आले। त्या ठिकाणी लोकास पुरेसे पाणी नव्हते, म्हणून ते मोशे आणि अहरोनाजवळ तक्रार करण्यासाठी एकत्र आले। लोकांनी मोशेशी वाद घातला। ते म्हणाले, आमचे भाऊबंद जसे परमेश्वरासमोर मरण पावले तसेच आम्ही मरायला पाहिजे होते। तू परमेश्वराच्या लोकास या रानात का आणलेस? आम्ही आणि आमची जनावरे इथे मरावी असे तुला वाटते का? तू आम्हास मिसर देशातून का आणलेस? तू आम्हास या वाईट ठिकाणी का आणलेस? इथे धान्य नाही, इथे अंजीर, द्राक्षे किंवा डाळिंबही नाहीत, आणि इथे पिण्यास पाणीही नाही। म्हणून मोशे आणि अहरोन लोकांची गर्दी सोडून दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वारापाशी गेले। त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला आणि त्यांना परमेश्वराचे तेज दिसले। परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला, तुझी काठी घे, तुझा भाऊ अहरोन याला आणि त्या लोकास बरोबर घे आणि खडकाजवळ जा। लोकांसमोर खडकाशी बोल, नंतर त्या खडकातून पाणी वाहू लागेल आणि तू ते पाणी त्या लोकास आणि त्यांच्या जनावरांना देऊ शकशील। मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वरापुढून त्याने काठी घेतली। मोशे आणि अहरोन यांनी लोकास त्या खडकासमोर भेटायला सांगितले। नंतर मोशे म्हणाला, अहो तुम्ही बंडखोरांनो, ऐका, तुम्हासाठी आम्ही या खडकातून पाणी काढायचे का? मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकावर दोन वार केले। खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली। पण परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही। इस्रायली लोकांपुढे तुम्ही माझे पावित्र्य राखले नाही। मी वचन दिल्याप्रमाणे या मंडळीला जो देश दिला आहे यांना त्या देशात तुम्ही त्यांना तिथे घेऊन जाणार नाही। त्या जागेला मरीबा असे नाव पडले। इस्रायल लोकांनी परमेश्वराबरोबर जिथे वाद घातला तीच ती जागा होती। याच जागेवर परमेश्वराने त्यांना तो किती पवित्र आहे ते दाखवले होते। मोशे कादेशला होता तेव्हा त्याने अदोमाच्या राजाकडे काही लोकास एक निरोप देऊन पाठवले। तो निरोप होता, तुझे भाऊ इस्रायलाचे लोक तुला म्हणतात, आमच्यावर जी जी संकटे आली त्याबद्दल तुला माहिती आहेच। खूप वर्षापूर्वी आमचे पूर्वज मिसर देशात गेले आणि तिथे आम्ही अनेक वर्षे राहिलो। मिसर देशाचे लोक आमच्याशी फार दुष्टपणे वागले, पण आम्ही परमेश्वराकडे आरोळी केली। त्याने आमची वाणी ऐकली आणि आमच्या मदतीसाठी देवदूताला पाठवले आणि आम्हास मिसर देशातून बाहेर आणले। तर आता पहा, आम्ही तुझ्या देशाच्या सीमेच्या अगदी शेवटास असलेल्या कादेश मध्ये आलो आहोत। कृपा करून आम्हास तुझ्या प्रदेशातून जाऊ दे। आम्ही कुठल्याही शेतातून वा द्राक्षीच्या मळ्यातून जाणार नाही। आम्ही तुझ्या विहिरीचे पाणी पिणार नाही। आम्ही राजरस्त्यांच्या बाजूने फक्त जाऊ। आम्ही रस्ता सोडून डावीकडे अथवा उजवीकडे वळणार नाही। तुझ्या देशातून बाहेर येईपर्यंत आम्ही रस्त्यावरच राहू। परंतु अदोमाच्या राजाने उत्तर दिले, तुम्ही आमच्या देशातून जाणार नाही. जर तुम्ही आमच्या देशातून जायचा प्रयत्न केला तर आम्ही येऊन तुमच्याशी तलवारीने युद्ध करू. इस्रायल लोकांनी उत्तर दिले, आम्ही मुख्य रस्त्यावरून जाऊ. जर आमची जनावरे तुमचे पाणी प्याले तर आम्ही तुम्हास त्याचा मोबदला देऊ. आम्हास फक्त तुमच्या देशातून जायचे आहे. आम्हास तो प्रदेश आमच्यासाठी घ्यायची इच्छा नाही. पण अदुमाने पुन्हा उत्तर दिले, आम्ही तुम्हास आमच्या देशातून जाण्याची परवानगी देणार नाही. नंतर अदुमाच्या राजाने मोठी आणि शक्तिशाली सेना गोळा केली आणि तो इस्रायल लोकांशी लढावयास गेला. अदुमाच्या राजाने इस्रायल लोकास त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही आणि इस्रायलचे लोक तोंड फिरवून दुसऱ्या रस्त्याने निघून गेले. इस्रायलाचे सर्व लोक कादेशहून होर पर्वताकडे गेले. होर पर्वत अदुमाच्या सरहद्दीजवळ होता. परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला, अहरोन आता आपल्या पूर्वजास जाऊन मिळेल. मी इस्रायल लोकास ज्या प्रदेशात नेण्याचे वचन दिले होते त्यामध्ये त्याचा प्रवेश होणार नाही, कारण तुम्ही मी मरीबाच्या पाण्याजवळ दिलेल्या आज्ञांचे उल्लंघन करून बंड केले. आता अहरुणाला आणि त्याचा मुलगा एलाजार यांना घेऊन होर पर्वतावर जा. अहरुणाचे खास कपडे त्याच्याकडून घे आणि ते कपडे त्याचा मुलगा एलाजार याला घाल. अहरोन तिथे त्याच्या पूर्वजांकडे जाईल व मरेल. मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली. मोशे, अहरोन आणि एलाजार होर पर्वतावर गेले. इस्रायलाच्या सर्व लोकांनी त्यांना जाताना पाहिले. मोशेने अहरोनाचे खास कपडे काढले व ते एलाजाराला घातले. नंतर अहरोन पर्वतावर मरण पावला. मोशे आणि एलाजार पर्वतावरून खाली आले. इस्रायलाच्या सर्व लोकास अहरोन मरण पावला हे कळले, म्हणून त्यांनी 30 दिवस दुखवटा पाळला.